मला असं कळलं की तुमचं लग्न ठरलं होतं आणि ते आता पोस्टपोन झालंय आणि लग्नासाठी तुम्ही पैसे जमा केले होते 2 लाख रुपये. मग त्यातून तुम्ही अनेकांना यु नो मदत केली, फूड वाटप केलं, हे खरं आहे का?
हो खरं आहे.
बरं, मग मला कळेल की हा असा निर्णय कधी घेतला, ह्यात तुमच्या होणाऱ्या बायकोची संमती होती की नाही?
तिची संमती असते वेळोवेळी, कारण की मी सामाजिक काम करत असतो. पूरग्रस्तांना पण आता मदत नेली होती सांगली जिल्ह्यामध्ये पूर आलता तेव्हा सुद्धा तिने आर्थिक बळ दिलं होतं मला स्वतःहून.
अरे वा,
आणि ती खुश असते या गोष्टीमध्ये.
मग हे 2 लाख रुपये जमा करण्यासाठी किती दिवस काम करावं लागलं होतं?
मी रिक्षा चालकाची काय आलं असतं ते माझं मला माहिती.
बरोबर.
मी रिक्षाच्या अगोदर मी मिळेल ते काम करायचो नाही का, मोबाईल डिलिव्हरीचं, कलेक्शनचं. मग रिक्षा बॅच भेटला मला, तेव्हापासून रिक्षा चालवायला लागलो.
रोजचं इन्कम किती असतं, म्हणजे रेग्युलर डेज मध्ये तुमचं इन्कम किती असायचं?
400-500 मिळून जातात गॅस वगैरे सोडून.
बर, म्हणजे इतक्या मेहनतीने तुम्ही, इतक्या कष्टाने तुम्ही 2 लाख रुपये जमा केले होते आणि ते तुम्ही ह्या लॉकडाऊन मध्ये खर्च करायचा निर्णय घेतला.
सुपर हिट्स 93.5 FM. मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय बेस्ट ऑफ लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
सुपर हिट्स 93.5 FM वर मी कलाकार श्रुती आणि माझ्यासोबत सध्या आहेत ऑटो ड्रायव्हर अक्षय कोठावळे. आणि आज यांना कॉल करायचं खास कारण असं, कारण ते ह्या लॉकडाऊन मध्ये अनेकांची मदत करतायत आणि ती कशी मदत करतायत, काय करतायत हे त्यांच्याकडनंच आपल्याला कळणार आहे. पण अक्षय,
हा बोला.
पहिली गोष्ट तर तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही जे काही काम करताय त्यासाठी खरंच सलाम तुम्हाला.
थँक्यू.
आणि मला असं कळलं की तुमचं लग्न ठरलं होतं आणि ते आता पोस्टपोन झालंय आणि लग्नासाठी तुम्ही पैसे जमा केले होते 2 लाख रुपये. मग त्यातून तुम्ही अनेकांना यु नो मदत केली, फूड वाटप केलं, हे खरं आहे का?
हो खरं आहे.
बरं, मग मला कळेल की हा असा निर्णय कधी घेतला, ह्यात तुमच्या होणाऱ्या बायकोची संमती होती की नाही?
तिची संमती असते वेळोवेळी, कारण की मी सामाजिक काम करत असतो. पूरग्रस्तांना पण आता मदत नेली होती सांगली जिल्ह्यामध्ये पूर आलता तेव्हा सुद्धा तिने आर्थिक बळ दिलं होतं मला स्वतःहून.
अरे वा,
आणि ती खुश असते या गोष्टीमध्ये.
तुमचं लग्न कधी होतं?
25 मेला.
बर, आणि मग हे पोस्टपोन कधी झालं, मग कधी ठरलं हे सगळं? तुम्ही कधी विचार केला की आपण असं करूया?
कारण की लॉकडाऊन कधी निघेल शक्यता काहीच नव्हती. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की माझ्या महामारीमध्ये सर्वच बंद होतं ना, दुकानं ज्या जीवनावश्यक, तर लोकांचे खूप हाल होत होते. जेणेकरून जे वृद्ध आहेत, वर्कर आहेत, परत दुसऱ्या राज्यातनं दुसऱ्या जिल्ह्यातनं आलेले असतात, त्यांच्या मेसला पण त्यांना तिथं जाता येत नव्हतं. तर निर्णय घेतला आणि घरच्यांचं पण पाठबळ होतं.
पण मग घरी कोणी म्हटलं नाही की अरे तू इतक्या मेहनतीने 2 लाख रुपये जमवलेत लग्नासाठी आणि ते तू सगळेच खर्च करणार?
बोलायचे, पण मी म्हणलं माझं कर्तव्य आहे, कारण की त्यांना माहिती, मी पहिल्यापासून सामाजिक काम करतो नाही का.
मग हे 2 लाख रुपये जमा करण्यासाठी किती दिवस काम करावं लागलं होतं?
मी रिक्षा चालकाची काय आलं असतं ते माझं मला माहिती.
बरोबर.
मी रिक्षाच्या अगोदर मी मिळेल ते काम करायचो नाही का, मोबाईल डिलिव्हरीचं, कलेक्शनचं. मग रिक्षा बॅच भेटला मला, तेव्हापासून रिक्षा चालवायला लागलो.
पण मग रोजचं इन्कम किती असतं, म्हणजे रेग्युलर डेज मध्ये तुमचं इन्कम किती असायचं?
400-500 मिळून जातात गॅस वगैरे सोडून.
बर, म्हणजे इतक्या मेहनतीने तुम्ही, इतक्या कष्टाने तुम्ही 2 लाख रुपये जमा केले होते आणि ते तुम्ही ह्या लॉकडाऊन मध्ये खर्च करायचा निर्णय घेतला. अर्थात ह्यातून खूप पुण्य तर तुम्ही कमवतच आहात. पण तुम्हाला ह्या दरम्यान काय काय अनुभव आले, कोणाकोणाशी ओळख झाली, कोणाकोणाचं काम सध्या तुम्ही करताय?
जे तळागाळातले लोक होते ना, त्यांच्यावरती खूप बिकट परिस्थिती आली होती. त्यांच्याकडे काहीच नव्हतं असं नाही का, त्यांनी कमवून ठेवलेलं जे आहे ते पण ते गमावणार होते. माझ्या सामान्यातल्या सामान्य लोकांमध्ये मी मिसळलो. आणि मी पण स्वतः सामान्य आहे नाही का. माझे वडील रिक्षा चालवायचे, परवा दिवशीच माझे वडील वारले. त्यांना थोडा त्रास होता पोटाचा वगैरे, तर फक्त तो दिवस मी सोडला. बाकी मग मी कंटिन्यू चालूच ठेवलं नाही का अन्नदान. आज सुद्धा मी भाजी चपाती वाटून आलेलो आहे.
जेव्हा घरातून बाहेर निघताय तेव्हा घरच्यांना तर काळजी वाटणार की बाबा तुम्ही यु नो ह्या सगळ्या वातावरणात बाहेर निघताय, मग काय प्रिकॉशन्स काय घेताय तुम्ही?
प्रिकॉशन ही घ्यायचो की सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्ह आणि वाटताना पण आहे ना सोशल डिस्टन्स ठेवूनच आम्ही वाटायचो.
बर, तुम्ही म्हणालात की तुम्ही एका गर्भवती बाईला हॉस्पिटलमध्ये सोडलं.
भरपूर जणांना सोडलं.
त्याच्याबद्दल काही सांगा ना कोणाकोणाला, मग ह्यांचे काही कॉल द्यायचे तुम्हाला?
कॉल्स पण मी नंतर ना त्यांना नंबर दिले होते मी, आणि मग त्यांचे नंबर यायचे स्वतःहून. एक तर आपली माता भगिनी होती, तिच्याकडे तो मोबाईल पण नव्हता. शेजार मी फक्त तिच्याबरोबर त्यांच्या एक मैत्रीण आल्या होत्या, त्यांना मी नंबर दिला. त्या दोघी गर्भवती होत्या, त्यातल्या एक माता भगिनी 7 महिन्याच्या होत्या. ते चालत चालले होते कमला नेहरू पासून. मी आपल्या घरी चाललो होतो जेवण वाटून, कमला नेहरू पासून त्यांनी आवाज दिला मला सोडता का. मी म्हणलं या गर्भवती मदत केलीच पाहिजे. त्यांना माझा नंबर दिला, नंबर वगैरे दिला. म्हणलं तुम्हाला पुन्हा जर यायचं असेल तुम्ही सोडल, कारण की त्यांनी सांगितलं की याला सुद्धा मी चालत आलेले.
बापरे,
जाताना जर मिळलं नसतं तर खूप अवघड झालं असतं.
आता तुम्ही त्यांच्यासोबत रेग्युलर चेकअपला वगैरे त्यांना हवं असेल तेव्हा तुम्ही जाता?
हा, मी 3 वेळा गेलेलो आहे त्यांच्यासोबत.
क्या बात आहे. आता परत लग्न तर करायचंय, आता पैसे तर गेले, मग आता लग्नाचं काय, कधी करणार लग्न आणि मग पुढचे प्रश्न कसे सॉल्व्ह करणार?
लॉकडाऊन उठवल्यानंतर पुन्हा कष्ट जसं दिवस येईल तसं करून टाकायचं.
पण बायकोची साथ आहे आणि बायको काय करते तुमची, ती कुठे असते?
बायको माझी ओरा ज्वेलरी मध्ये.
अच्छा, पण तुमचा संसार जो आहे तो नक्कीच सुखाचा होणार आहे, कारण तुमच्या मागे खूप लोकांचे आशीर्वाद असणार आहेत यात काहीच डाऊट नाही. कारण जेव्हा एखादा माणूस खूप चांगलं काम करतो तेव्हा त्याच्यासोबत सगळं चांगलंच होतं, आणि तुम्ही ते पाऊल ऑलरेडी उचललंय, आणि त्यासाठी परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन तुमचं.
थँक्यू. तुम्ही दखल घेतली माझ्या सर्व सामान्य रिक्षावाल्याची. नाही का,
बस का, मला कधी घेऊन जाणार ऑफिसला?
मी जेव्हा म्हणेल मी तेव्हा तुम्हाला सोडेल.
93.5 रेड एफएम बजाते रहो.